रोमकरास पत्र अध्याय 13। प्रत्येकाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अधीन असावे, कारण देवाने नेमल्या वाचून अधिकार स्थापित होत नाहीत, व जे आहेत ते देवाने नेमलेले आहेत। परिणामी जो अधिकाऱ्याला विरोध करतो तो स्वतःला जे देवाने आज्ञा केली आहे त्याला विरोध करतो, व जे देवाच्या आज्ञेस विरोध करतात ते स्वतःवर न्याय ओढवून घेतील। अधिकारी चांगल्या कृत्यांसाठी नाही तर वाईट कृत्यांसाठी धाक असतात। तुला अधिकाऱ्याची भीती वाटू नये काय? चांगले ते कर म्हणजे तुझी प्रशंसा होईल। होय, तो तुझे चांगले करणारा देवाचा सेवक आहे, परंतु वाईट करशील तर त्याची भीती बाळग, कारण तो तलवार व्यर्थ बाळगीत नाही। त्याचे वाईट करणाऱ्याचा सूड घेणारा तो देवाचा सेवक आहे। यासाठी देवाचा राग जो केवळ शिक्षेद्वारे प्रगट होतो त्याच्यामुळे नव्हे तर तुझ्या सत्सत्वेक बुद्धीने अधीन राहणे आवश्यक आहे, आणि त्यामुळेच तुम्ही कर देता, कारण ते देवाचे अधिकारी आहेत व हेच काम ते करतात। तू ज्यांचा ऋणी आहेस त्यांचे देणे देऊन टाक, ज्यांना कर द्यावायचा त्यांना कर दे, ज्यांना जकात द्यावायची त्यांना जकात दे, ज्यांचा धाक धरायचा त्यांचा धाक धर, ज्याला मान द्यायचा त्याला मान दे। एकमेकांवर प्रीती करण्याशिवाय कोणाच्याही ऋणात राहू नका, कारण जो इतरांवर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पाळले आहे।
व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, वाईटाचा लोभ धरू नको।
या आज्ञामुळे मी असे म्हणतो, आणि आणखी एखादी आज्ञा असेल तर ती आज्ञा,
जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर,
या शब्दात सामावलेली आहे। प्रीती शेजाऱ्याचे वाईट करीत नाही, म्हणून प्रीती नियमशास्त्राची पूर्णता आहे। आणि तुम्ही हे करा, कारण तुम्हाला ठाऊक आहे की आपण ज्या काळात राहतो त्यातून तुम्ही उठावे अशी वेळ आली आहे, कारण जेव्हा आम्ही विश्वास ठेवला त्यापेक्षाही आमचे तारण अधिक जवळ आले आहे। रात्र जवळजवळ संपत आली आहे आणि दिवस जवळ आला आहे, म्हणून आपण अंधाराची कामे बाजूला टाकूया आणि प्रकाशाची शस्त्र सामुग्री धारण करू। दिवसा आपण जसे काळजीपूर्वक वागतो तसे वागूया। खादाडपणात, मद्यपानात, लैंगिकतेत, स्वेरपणात, भांडणात, द्वेषात नको, तर त्याऐवजी येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि आपल्या पापी वासनामध्ये गुंतून राहू नका।